श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। पासष्टी या सुंदर पत्राची आता 62वी ओवी सुरू आहे। 62वी ओवी जी घ्यायला सुरुवात केली होती आपण काल, ओवी एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव म्हणजे चक्रपाणी हे दोन्ही डोळस ज्ञानी आरसे एकमेकांमध्ये पाहू लागले आणि एकमेकाते पाहून त्यांच्यावरील भेदभाव संपूर्ण नष्ट झाला। दोन्हीही समान झाले, दोन्हीही ज्ञानी झाले। आता हा उपदेश नुसता चांगदेवापुरता मर्यादित नसून चांगदेवांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हा उपदेश मिळतोय। हाच उपदेश ज्ञानेश्वर महाराज इतर भक्तांनाही करीत आहेत, म्हणून इतर सर्वांनी सुद्धा चांगदेव पासष्टी नुसतं वाचण्याचा विषय असं समजू नये। आज या 62व्या ओवीवरील निरूपण आणि तत्संबंधी विश्लेषण पुढे घेऊन जाऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या सर्व संत महात्म्यांनी असेच केले की निधिध्यासन केले। हा आत्मज्ञानाचा विषय हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी सर्व विषय इंद्रियांना आतमध्ये घेऊन गेलेत आणि या अंतर्मुखी यात्रेमध्ये त्यांना हा बोध झाला की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नुसतं चांगदेवांनाच नव्हे तर आमच्या तुमच्यासारख्या सर्वांना याचा लाभ मिळावा म्हणून हे 65 ओव्यांचं पत्र चांगदेवांना पाठवलं आहे। ज्ञानेश्वर माऊलींना खरं तर हे सर्व करण्याची आवश्यकता नव्हती ना, नुसतं चांगदेव एवढं मर्यादित राहून त्यांना हे पत्र पाठवायची गरज नव्हती। तुमच्या आमच्यासारखे लौकिक जगतात वावरणारे व्यवहार करणारे ज्ञानदेव नव्हते, पण यामागची जी युक्ती आहे त्यांच्या सद्गुरूंची, नाथ संप्रदायाची, परमात्म्याची, ती आपण समजून घ्यायला पाहिजे की नुसत्या एकट्या चांगदेवांना बोध करून काय होणार नाही। ते जरी 1400 वर्षाचे होते, आता त्यांचं ते थोर दैव की त्यांच्या त्या तपस्येमुळे त्यांना ज्ञानदेवांसारखे, निवृत्तीनाथांसारखे, सोपानदेवांसारखे, मुक्ताईसारखे हे एवढे मोठे संत लाभलेले होते। आता त्यांच्या 1400 वर्षाच्या आयुष्याच्या आधीसुद्धा ही घटना घडली असती, 1100-1200 वर्षे, पण त्यावेळी ज्ञानदेव नव्हते, नंतरही घडू शकली नसती जर यांची गाठभेट झाली नसती तर माहीत नाही ते किती काळपर्यंत आणखीन जगले असते। पण हा उपदेश नुसता चांगदेवांपुरता नसून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेवांच्या मार्फत सर्व जगाला ओपन करून दिलेला आहे, सर्व जगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। आपल्या सर्व संत महात्म्यांनी हेच केले आणि इतरांनाही करण्यासाठी हे शिकवले आहे। या 65 ओव्या केवळ चांगदेवासाठी नसून सर्व जगाच्या उद्धारासाठी आहेत। माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या सगळ्या ग्रंथाच्या शेवटी सगळ्यांनाच हे आत्मसुख लाभो असा आशीर्वाद देतात। ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा, अनुभवा अमृतानुभवामध्ये सुद्धा, अमृतानुभवाच्या शेवटी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवोनी जीवन मुक्त हेची हो तू। ज्ञानदेव म्हणे श्रीमंत। अमृतानुभवाच्या दहाव्या प्रकरणाच्या शेवटी शेवटी आलेली ओळी आहे, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत। सेवोनी जीवनमुक्त हेची हो तू। मौली म्हणतात या श्रीमंत अनुभवामृताचे सेवन करा। श्रीमंत अनुभवामृत हे श्रीमंत आहे, कारण हे नाथ संप्रदायाचं अमृत आहे। ते सेवन करून जे जीवनमुक्त झाले ते अमृत रूपच होवोत। सेवोनी जीवनमुक्त हेची हो तू, हेची म्हणजे अनुभवामृत, अमृत रूपच व्हावं इतकं सामर्थ्य त्या अनुभवामृतामध्ये आहे। म्हणून ज्ञान देवो म्हणे अनुभवामृता येणे सणू भोगजे सणे विश्वाचेनी। ही तर आणखी वरच्या दर्जाची गोष्ट आहे की म्हणून ज्ञान देव म्हणे अनुभवामृते येणे सणू भोगजे सणे विश्वाचेनी। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या अमृतानुभवाच्या द्वारा व्यापक ब्रह्मानंदाच्या अखिल विश्वाचा आनंद भोगावा। सणू भोगीजे सणे कुठल्या तरी साहित्यात असा ऐकलाय का? सणानेच सणाचा उपभोग घ्यावा, सणू भोगीजे सणे। दिवाळीनेच दिवाळीची मजा घ्यावी, आमच्या तुमच्यासारख्यांनी नाही, होळीनेच होळीची मजा घ्यावी, माणसांनी नाही। तर या अमृतानुभवाच्या द्वारा व्यापक ब्रह्मानंदाच्या अखिल विश्वाचा आनंद भोगावा, एक्झॅक्टली तेच या चांगदेव 65 आहे। हे सिद्धांताच्या पलीकडचे सिद्धांत आहे, प्रमेयाच्या पलीकडचे प्रमेय आहेत, सूत्रांच्या पलीकडचे सूत्र आहे। यांना समजण्यासाठी खूप खोल आत्मसागरामध्ये बुडी मारावी लागेल। खोलवर सागराच्या बुडी मारल्यानंतर मग आपल्याला मोती शिंपले आणि सगळी मरेन ॲक्वॅटिक सामुग्री मिळते, तसं हे या अमृतानुभवाच्या व्यापक ब्रह्मानंदाचा अखिल विश्वाला आनंद मिळावा अशी तळमळ ज्ञानेश्वराला लागलेली आहे। ज्ञानेश्वरीच्या शेवटी सुद्धा ज्यावेळी पसायदान मागितलेलं आहे आणि ते पसायदान मागताना माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या विश्वात्मक देवाकडे काय मागतात? ते म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित। हे सर्वांना माहितच आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित। त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे। नुसतं आदिपुरुषाच्या ठिकाणी समर्पित व्हावे नाही, अखंडित भजावे। सर्वसामान्य भक्तांच्या उद्धारासाठी मौली ज्ञानेश्वरांनी हरिपाठाची रचना केलेली आहे, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे। चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि सर्व शेवटी हरिपाठ अवतरित झाले होते। सर्वसामान्य भक्तांच्या उद्धारासाठी जे हरिपाठ अभंग लिहिले आहेत त्याच्यामध्ये नामाची महती, नामसंकीर्तनाची महती सर्वांना ठाऊकच आहे। हरिपाठ सर्वांना या महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे। एक तत्वी नाम दृढधरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायाणी का पंथा जाशी झणी ज्ञान देव मौन जप माळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा। हरिपाठातील हे पद आहे, हा एक अभंग आहे हरिपाठातील, की एक तत्व नाम दृढधरी म्हणा। आता हरिपाठ जो अवतरला तो कसा अवतरला? पहिल्यांदा अवतरली ती ज्ञानेश्वरी, जेव्हा ही भावंड पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन परत येत होते तेव्हा तो ज्ञाना नावाचा रेडा पण सोबत होता बरं का, ज्या रेडाच्या डोक्यावर हात ठेवून वेद बोलवले होते त्या दिवसापासून तो रेडा त्यांच्यासोबत राहू लागला। या घटनेनंतर ती बरेच महिने पैठणला राहिलेत, आपेगावला पण गेलेत, रेडासोबतच होता। त्यानंतर नेवाशाला आलेत, नेवाशाला ज्ञानेश्वरीची रचना सुरू होती, ज्ञानेश्वरीची रचना सुरू असताना रेडा तिथे मरण पावला नेवाश्यात बरं का। बऱ्याच लोकांना माहीत नसेल म्हणून इथे मी सांगतोय। आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर ते सच्चिदानंद बाबा पण सोबत होते, ही सर्व मंडळी आळंदीला परत आली। त्यानंतर अवतरित झाला, या मधल्या काळामध्ये सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकारची अभंग अवतरित केलीत, बरीच अभंग कंपोज झाली, निवृत्तीनाथांनी पण केली, त्या छोट्याशा मुक्ताबाईंनी सुद्धा त्या लहान वयात अभंग कंपोज केलेत, सोपानदेवांनी पण केलेत। आणि तिथून मग ते सगळे आळंदीला आल्यानंतर, आळंदीला जेव्हा पोचले त्याच्या 15 कि 3 आठवड्यानंतर त्यांची कीर्ती जेव्हा इकडे तिकडे पसरू लागली तर त्याच्या 3-4 आठवड्यानंतर चांगदेवांनाही माहीत झालं की हे थोर योगी आहेत, संन्यासाची 4 मुले आहेत, थोर योगी आहेत। तर तेव्हा त्यांनी यांची भेट घेण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यानंतरही जवळजवळ महिन्याभरानंतर ही घटना घडलेली होती की ते कोरं पत्र पाठवलं आणि त्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून जे उत्तर गेलं तीही चांगदेव 65 आहे। सांगायचा अर्थ असा की पहिल्यांदा प्रकट झालं ते प्रकट झाली ती ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, दुसऱ्या नंबरवर प्रकट झाली ती चांगदेव 65। त्यानंतर काही काळाने अमृतानुभव प्रकट झालं आणि अमृतानुभव प्रकट झाल्यानंतर मग नामदेव आणि विसोबा खेचर, चांगदेव पण तिथे होते, एक वटेश्वर पण होते आणखी एक, त्या सर्वांनी इच्छा प्रकट केली माऊली ज्ञानेश्वरांच्या जवळ की माऊली हे सर्व झालं आत्मज्ञानांसाठी, पण सर्व आत्मज्ञानी नाहीत, सर्वसामान्य लोक, भक्ती करणारे लोक, देवाच्या पायावर डोकं ठेवणारे लोक, देवाला सगुण रूपाने पूजा करणारे लोक, त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी पण तर काहीतरी देऊन जा। तेव्हा मग हरिपाठ अवतरित झाला आणि त्या हरिपाठामध्ये सर्वच प्रकार आहे, ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, नामसंकीर्तन, नामजप, सुरुवातच देवाची द्वारी उभा क्षणभरी, तिथपासून सुरुवात आहे, तेणे मुक्तीचारी साधी येल्या। आता हे पहिलंच पद आध्यात्मिक दृष्टीने खूप गहन आहे, खूप जटिल आणि खूप गहन पद आहे, पण त्याला इतकं सोपं करून टाकलं की असं वाटतं की सर्वसामान्यांच्या खिशात ठेवलेली गोष्ट आहे, सर्वसामान्यांना सहज पटेल, देवाची द्वारी उभा क्षणभरी, फक्त देवळात जा, थोडा वेळ उभा राहा, मग चारही मुक्ती मिळतील। पण हे एनकरेज करण्यासाठी आहे, याचा अर्थ खूप गहन आहे। ज्यावेळी आपण हरिपाठावर चर्चा करू त्यावेळी एका पदावर आपण ती गहन चर्चा करू, याचा खूप गहन अर्थ आहे। पण माऊलींनी सुरुवातीलाच असं करून टाकलं आहे की सर्वसामान्यांना समजेल, त्यापैकीच एक पद हे आहे, एक तत्व नाम दृढधरी म्हणा। आता कसं असते, आपण आपली श्रद्धा इतकी डिस्ट्रीब्यूट झालेली असते ना, अनेक ठिकाणी आपली श्रद्धा डिस्ट्रीब्यूट झालेली असते, थोडा वेळ गणपतीची पूजा करतो, थोडा वेळ रामाची पूजा करतो, थोडा वेळ कृष्णाची पूजा करतो, थोडा वेळ दुर्गादेवीची पूजा करतो, तर या सर्व प्रक्रियेमध्ये चित्त स्थिर होत नाही, मन संतुलित होत नाही आणि श्रद्धा देखील स्थिर होत नाही। म्हणून एक तत्व नाम दृढ, एकच तत्व आणि एकच नाम दृढ धरी मना। ज्याप्रमाणे रामदासी रामाचं नाव दृढ धरतात, श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ, तर तिथे रामच राम असतो, नाम कुठलंही एकच। एक तत्वी नाम दृढ धरी मना, इथे पण मनाला टार्गेट केलंय बरं का। रामदास स्वामींनी मनाला टार्गेट केलेलं आहे, तसंच इथे माऊलीनी सुद्धा सर्वात आधी म्हटलं मना। हे मना नाम दृढ धर आणि एकच तत्व नामाचं, नाम संकीर्तन हे एकच तत्व, चांगल्या मनाने घेतलं की वाईट मनाने घेतलं ती कुठल्या भावनेने घेतलं डझंट मॅटर, नाम हे नाम आहे बस, नाम हे नाम आहे। साखर पाण्यात विरघळली काय, साखरेच्या पाकात लाडू केले काय, किंवा साखरेपासून इतर पदार्थ तयार केले का, साखरेची गोडी सर्वांमध्ये सारखीच आहे, गोडी ही साखरेचीच आहे। अरे मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला। एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, करुणा, दया नाही कृपा नाही करुणा, मग करुणा तूर होऊन नाम घ्यावं लागेल बरं का, तेव्हा करुणा येईल। प्रेमाने नाव घेतो तर प्रेम येईल, कृपा अभिलाषेनी नाव घेतो तर कृपा होईल, पण करुणातूर करुणा आतूर होऊन नाव घेतलं तर ते नाव हृदयात उतरेल, हरीसी करुणा येईल तुझी। आणि ते नाव काय, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी। काय करायचं आहे, वाचेनी सद्गदित होऊन ते नाव घ्यायचं आहे, अशी ही नामाची महती। माणसाचे मन अतिशय चंचल असते, त्याला क्षणोक्षणी परिवर्तन पाहिजे असते। सांगितलेल्या नामाचा जप करताना त्याला वाटते की हे नाम चांगले की ते नाम चांगले, गणपतीचं नाव घेऊ की श्रीरामाचं नाव घेऊ, कृष्णाचं नाव घेऊ की दुर्गेचं नाव घेऊ। अशावेळी माऊली सांगतात त्या भक्ताला की एक तत्व एक नाम दृढ धर, स्थिर मनाने त्याचा जप केल्याने त्या हरीला त्या भगवंताला तुझी दया येईल। रामकृष्ण गोविंद हे अत्यंत सोपे नाम असून गदगद होऊन वाणीने त्याचा जप कर। म्हणून वारकरी नेहमी जय हरी किंवा रामकृष्ण हरी असा गजर करतात। नामात तो नामी भगवंत नेहमी असतो, त्या नामापडते अन्य तत्व काही नाही, ते सोडून उगाच कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस। जपमाळेने मौनामध्ये आतल्या आत अंतरंगामध्ये त्या हरीचा सदैव जप चालू ठेव। ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सर्व संत सत्पुरुष त्यांना प्राप्त झालेला आनंद इतरांनाही वाटत वाटत ते आनंदाने जगत असतात। हा आनंद स्वतः पुरता मर्यादित नसून तो वाटायचा आहे। या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातूनही आपण तोच प्रयत्न करतो आहे। म्हणून हा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना जितक्यांना वाटता आला, जितक्यांना जोडता आलं, जितक्यापर्यंत जाता आलं तो प्रयत्न करावा। आपल्या वेदांताचे सारभूत तत्व त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलेले असते संतांनी। ते काय म्हणतात, सर्वे सुखीना संतु सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। हे सर्वांना माहिती आहे, चांगलंच माहिती आहे, म्हणून याचा विस्तार परत करायची गरज नाही। जगातील सर्वांनी सुखी व्हावे, सर्वांनी निरामय म्हणजे आरोग्य संपन्न असावे, सर्वांनी शुभ पहावे, शुभ विचार करावे, कोणालाही दुःख देऊ नये। माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व ग्रंथलेखनातून हीच सदिच्छा प्रकट करत असतात, नेहमी ते प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगत असतात, आणि हाच बोध प्रत्येक संतांच्या मुखी असतो। 62व्या ओळीवरचं निरूपण परविश्लेषण थांबवायच्या आधी एकदा त्याचा उच्चार करूया। एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळ सारिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। चांगदेव पासष्टीची ही खासियत आहे, अशा अशा ओव्या आहे, वरवर दिसायला खूप सोप्या वाटतात पण त्याच्यामध्ये गहन बोध लपलेला असतो, गहन भाव लपलेला असतो। त्यापैकी ही खूप महत्त्वाची एक ओवी आहे। आज 62वी ओवी इथे संपूया, उद्या 63व्या ओवीकडे आपण वळणार आहोत। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।